chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन. ऊस उत्पादकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नेहमीच अग्रेसर असते. यातीलच एक पुढचं पाऊल म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे महाराष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून यंदाही याला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. चीनी मंडी न्यूजशी बोलताना VSI महासंचालक माननीय श्री शिवाजीराव देशमुख असं म्हणाले की साखर आणि संलग्न उद्योगात टिकाव आणि नाविन्यता या विषयावरती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन आयोजित करत आहे. तसंच ते म्हणाले, हा VSI एक प्रमुख कार्यक्रम आहे ज्यात नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वक्ते साखर आणि संबंधित उद्योगाच्या महत्त्वपूर्ण भिन्न बाबींवर व्याख्यानं देतील. साखर आणि संबंधित उद्योगांच्या तंत्रज्ञांच्या या सर्वात मोठ्या मंडळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे 2000 अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, जे या परिषदेच्या वेळी त्यांचे विचार, कल्पना आणि अनुभव सांगतील. याशिवाय या 3 कार्यक्रमात साखर आणि संबंधित उद्योगांच्या सुधारणेसाठी संशोधन वैज्ञानिक, अभियंता, तंत्रज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञांच्या नवकल्पनांची सखोल चर्चा होईल. परिषदेच्या संयुक्त विद्यमाने साखर उद्योगाच्या उत्पादनांचे आणि सेवांचे एकत्रित प्रदर्शन हे देखील आयोजित केले गेले आहे, ज्यात आम्ही आपले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन करणारे नवीन उपक्रम, उत्पादनं आणि सेवा यांचं प्रदर्शन करत आहोत. ऊस आणि संबंधित उद्योगांपासून छोट्या आणि मध्यम उद्योगांपर्यंत 200 अधिक सेवा प्रदात्यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक नामी संधी आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्तानं ऊस लागवड तंत्रज्ञानातील नाविन्यता आणि त्यांचं थेट प्रात्यक्षिक, साखर उद्योगाचं प्रदर्शन, ऊसाचं वाण, सिंचन कार्यपद्धती, आंतरपीक लागवड, वेगवेगळ्या कृषी पद्धती तसंच कीटक आणि रोगांचं व्यवस्थापन याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन होईल. या साखर परिषदेचा आणखीन एक पैलू म्हणजे प्रसिद्ध टेक्नोप्लांट्स संशोधक आणि नवोदित वैज्ञानिक यांच्या नवीनतम नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहे. हा भव्य कार्यक्रम सोहळा 31 जानेवारी 2020 पासून 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत असणार आहे आणि या कार्यक्रम सोहळ्यासाठी ऊस उत्पादक, आंतरराष्ट्रीय लोक, आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि वैज्ञानिक, ऊस, साखर आणि संबंधित उद्योगांशी निगडीत लोक सहभागी होणार आहेत. ही साखर परिषद आणि प्रदर्शन तसंच ऊस पीक प्रात्यक्षिक 31 जानेवारी पासून 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत सर्वांसाठी खुलं असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ईमेल contact@vsiconindia2020.org, वेबसाईट www.vsiconindia2020.org.